तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम श्रीराम
श्रीराम ॐ
वार्धाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रहितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतं अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे कुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः दीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति देवैस्तवैः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः गीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञाने शान्ति सरोज लुब्ध मधुप स्वामी स्वरूपांकिता संतानां वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गारहस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। यदा भूतपृथग्भावम् एकस्थम् अनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा। तेराव्या अध्यायातला तिसावा श्लोक आपण आज सुरू करणार आहोत। आपण मागच्या वेळेला असं पाहिलं की हा जो क्षेत्र क्षेत्रज्ञ योग भगवंतांनी सांगितला त्या अध्यायाचं आता शेवटचं परत एकदा सारभूत असं तत्वज्ञान भगवंतांनी सांगायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये जर हे तत्वज्ञान अंगी मुरला असेल तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा विवेक निर्माण होणं हे अपेक्षित आहे आणि या विवेकाचा देखील एक विशिष्ट परिणाम दिसणं आवश्यक आहे. समजणं आणि अंगवळणी पडणं मुरणं याच्यामध्ये जो फरक आहे म्हणून भगवंत असं सांगायला लागले की हा जो क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक आहे त्या विवेकाप्रमाणे जर तत्वज्ञान समजायचं असेल समजून घ्यायचं असेल तर आत्मा जाणणं ही गरजेची गोष्ट आहे आणि आत्मा हा ध्यानानी अथवा शुद्ध तत्वज्ञानाचं चिंतन करून अथवा कर्मयोगाचं आचरण करून जाणला जातो आणि ध्यान अथवा शुद्ध तत्वज्ञानाचं चिंतन अथवा कर्मयोग ज्यांना म्हणावा असा साधन नाही त्याच्या संबंधी ज्यांना विशेष माहिती नाही अशा मंडळींकरता देखील भगवंतांनी एक सोय सांगितली की जे याबाबत अनभिज्ञ आहेत ते जे जाणकार आहेत त्यांच्याकडून ऐकून येतू अन्येतू एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः ऐकून जे उपासना करतात ते ती चाती तरंत्येव मृत्युम श्रुतीपरायणाः. श्रुतीपरायण झालेले ऐकण्यामध्ये पारंगतता प्राप्त केलेले असे ते देखील तरुण जातात. साधनेचा आश्रय घेऊन तरुण जातात. समन्वयात्मक साधना करतात. श्रवण करतात. ध्यान करतात. शुद्ध ज्ञान विचाराचं चिंतन करतात. कर्माचं आचरण करतात आणि तरुण जातात. अशा प्रकारे क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक किंवा प्रकृती पुरुष विचार ज्याला समजलेला आहे ही समजण्याची क्रिया बौद्धिक अंगानी जशी आहे त्याचप्रमाणे ती प्रतीती गम्य देखील असली पाहिजे आणि जर तशा प्रकारे प्रतीती गम्य असेल तर त्याचा परिणाम ज्यांनी हे जाणलं असं म्हणतो त्याच्यावर उमटला पाहिजे दिसला पाहिजे. नुसतं मी जाणलं असं कोणीही म्हणेल म्हणून मग भगवंतांनी सांगितलं की जे काही स्थावर आणि जंगम असं जेवढं जेवढं उत्पन्न होताना दिसतं तर ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून झालं असं त्याला समजलं पाहिजे पक्केपणाने. याच्यामध्ये दोन वस्तू आहेत. एक क्षेत्र म्हणजे पंचभौतिक शरीर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्षेत्रज्ञ या शरीराच्या आत जाणीव रूपाने राहणारा असा अजून एक आहे. यांच्या संयोगाने सर्व सृष्टी झालेली आहे अर्थात मी देखील झालेलो आहे. आणि मग जो अवतीभवतीचं सर्व विश्व प्रत्येक क्षणाला विनाश पावताना दिसत असताना देखील त्याच्यामध्ये समत्वाने भरलेला अविनाशी असा परमेश्वर जो पाहतो ओळखतो त्यांनी खरी दृष्टी प्राप्त केली. म्हणजे जे काही ध्यान करायचं जो काही कर्माचा भगवंतांनी सांगितलेला उपदेश आचरणात आणायचा जे काही ज्ञान आपल्या ठिकाणी ठसवायचं त्याचा अंतिम परिणाम म्हणजे विनाशी अशा जगताकडं पाहून देखील त्याच्या आत असणारा अविनाशी परमात्मा सातत्याने पाहणं. आजचं फूल उद्या निर्माल्य होईल. उद्याचं फूल नंतर निर्माल्य होईल. ही घटना जशी आपल्याला विशेष काही वाटत नाही तशाच प्रकारे जो मृत्यूकडे पाहतो विनाशी अशा जगतामध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे असं पाहतो जसं आपल्या विनाशी देहामध्ये जो आत्म्याला ओळखतो तशाच प्रकारे तत्वत सर्वांच्या विनाशी देहामध्ये जो आत्म्याला ओळखतो समत्वानी भरून राहिलेल्या परमात्म्याला ओळखतो असं जो या दृष्टीने जो पाहतो त्यांनी खरी दृष्टी मिळवली म्हणायचं. यः पश्यति स पश्यति अशा प्रकारे जो पाहतो त्यांनी हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार अंगी मुरवला बाणवला असं भगवंत म्हणतात. पहिली गोष्ट म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून हे सर्व झालेलं आहे आणि क्षेत्रज्ञ अविनाशी आहे, क्षेत्राचा विनाश होणार हे निश्चित आहे. आणि असा विनाश होत असताना देखील अविनाशी असा परमात्माच त्याच्या डोळ्यासमोर सतत राहतो. तिसरी गोष्ट भगवंत सांगतात की समत्वानी सर्व ठिकाणी पाहणारा समदृष्टीने अविनाशी अशा सर्व ठिकाणी पाहणारा असा हा त्या ठिकाणी ईश्वर आहे आणि तो समानतेने आहे असं जेव्हा पाहतो नुसतंच अविनाशी असा कोणता तरी पदार्थ आहे असं म्हणायच्या ऐवजी तो परमात्मा आहे, तो परमेश्वर आहे, तो ईश्वर आहे आणि तो समत्वानी सर्व ठिकाणी जो पाहतो अर्थात आपल्याही अंतर्यामी पाहतो तो आपल्या स्वतःची अवगणना अवहेलना कधीही करत नाही. दुसऱ्याची हत्या ही अद्वैत भावामुळं आपल्या स्वतःची हत्या ठरत असल्यामुळं तो अहिंसा व्रताने राहतो. नही नसती आत्मना आत्मानम तो कधीही कुणाचीही हत्या करत नाही. कोणाचीही हत्या ही आपली हत्या होते असा त्याचा. म्हणून परमेश्वर जसा सर्व ठिकाणी समानत्वानी राहतो तसा हा परमेश्वराप्रमाणे समानत्वानी असा सर्व ठिकाणी राहायला शिकतो, सर्वांशी एकाच न्यायाने राहायला शिकतो. अशा प्रकारे भगवंतांनी क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेकाचा अपेक्षित परिणाम काय झाला पाहिजे हे सांगितल्यानंतर त्याच्या पाठोपाठ जो प्रकृती आणि पुरुष विवेक सांगितला त्या प्रकृती आणि पुरुष विवेकाचाही काही परिणाम भगवंतांनी अपेक्षिला. या अध्यायाचे हे मुख्य विषय आहेत, क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि प्रकृती पुरुष विचार. प्रकृती पुरुष विवेकाचा जो अपेक्षित परिणाम आहे त्या परिणामातला पहिला श्लोक आपण मागच्या सोमवारी पाहिला आणि आज पुढचा श्लोक पाहतो आहोत. पुरुष आणि प्रकृती विवेकाचा जो अपेक्षित परिणाम आहे जो आपल्या अंतःकरणावर ठसा उमटायला पाहिजे तो असा की सगळं कर्तृत्व हे प्रकृतीचं आहे, आत्मा हा प्रकृतीपासून निराळा आहे, सर्व कर्मांपासून निराळा आहे, सर्व कर्मफळांपासून देखील निराळा आहे आणि अत्यंत अकर्ता आहे. पुरुष जेव्हा आपला अकर्ता अभोक्ता ही भूमिका ओळखतो तेव्हा खरा प्रकृती पुरुष विवेक संपन्न झाला. त्याच्यातला पहिला श्लोक मागच्या वेळेला आपण पाहिला, प्रकृत्यैवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः. प्रकृतीकडून केली जाणारी सर्व कर्म सर्व प्रकारे यः पश्यति तथात्मानम् सर्व कर्म प्रकृतीकडून केली जातात हे पाहतो तथा आत्मानम् अकर्तारम् त्याचप्रमाणे आत्मा हा मुळीच काही करत नाही असं जो पाहतो यः पश्यति तथा आत्मानम् अकर्तारम् स पश्यति त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं, त्याला खरी दृष्टी लागली, त्याची खरी ज्ञानदृष्टी उघडली, त्याला खरा प्रकृती पुरुष विवेक समजला. सर्व कर्म प्रकृतीची आणि आत्मा अत्यंत अलिप्त हे त्याला समजलं. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती जेव्हा भूतमात्रांमधील नाना प्रकारचे विविध प्रकारची भूतमात्र नानात्व एकस्थम अनुपश्यती एकत्वामध्ये आहेत असं जो पाहतो, अनेक भूतमात्रांमध्ये एकत्व जो पाहतो तत एवच विस्तारम तसंच त्या एकातूनच सर्व विस्तार झालेला आहे. ब्रह्म संपत्त्यते तदा त्यावेळेला तो असं ओळखतो त्यावेळेला तो असं जाणतो की आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप आहोत. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती, भूतमात्रांमधील जे नानात्व आहे ते नानात्व एकस्थम अनुपश्यती एकत्वामध्ये जे पाहतो. तसंच हा जो एक आहे आत्मा परमात्मा याच्यातूनच सर्व विस्तार झालेला आहे. तत एवच विस्तार, एवढा मोठा जगडव्याळ विस्तार हा एकातूनच झालेला आहे. ब्रह्म संपद्यते तदा, या जाणण्याने तो ब्रह्माला प्राप्त होतो, ब्रह्माला जाऊन मिळतो, ब्रह्माशी तदाकार होतो. प्रकृती पुरुष विचाराचा हा अजून एक भाग. सर्व भूतातील पृथक्त्वामध्ये देखील एकत्व आहे. मुख्यतः याच्यावर लोकमान्यांनी आणि विनोबांनी दोघांनीही असं म्हटलेलं आहे की 11व्या अध्यायाचं प्रतिनिधित्व हे पद करतं. सर्व भूत मात्र पृथक पृथक असताना एकाच परमात्म्याला जो भूत मात्रांमध्ये पाहतो, सर्व विश्वरूप असलं, सर्व भिन्न भिन्न अशा प्रकारचं दृश्य असलं तरी एका परमात्म्याचं आहे असं जो पाहतो. तत एवच विस्तारम, आणि या एकातूनच सर्व विस्तार झालेला आहे. जसा 10वा अध्याय सांगतो एका ब्रह्मातूनच सर्व विभूती सर्व विस्तार विस्तारलेला आहे. ब्रह्म संपत्यते तदा, तो ब्रह्मस्वरूपाला ओळखतो तेव्हा तो ब्रह्म प्राप्त करतो. 11व्या अध्यायामध्ये पश्यमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः, अक्षरशः शेकडो सहस्रावधी अशी रूप माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तू पहा. नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च, अनेक विध अशा दिव्य दिव्य अशा रूपानी वर्णानी नटलेली अशी ही माझी नाना विध रूप तू पहा. इहैकस्थम जगत्कृत्स्नम पश्याद्य सचराचरम मम देहे गुडाकेश यच्चान्यत् द्रष्टुमिच्छसि. या सर्व जगताला चराचर अशा विश्वाला मम देहे गुडाकेश माझ्या देहामध्येच तू पहा. या एकामध्येच सर्व भरून राहिलेलं आहे असं तू पहा. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती, एका ठिकाणीच हे सर्व भरलेलं तू पहा. खरं म्हणजे ही एक दृष्टी आहे. सर्वांच्या डोळ्यांनी तो पाहतो, सर्वांच्या कानांनी तो ऐकतो, सर्वांच्या पायांनी तो चालतो, सर्वांच्या हातांनी तो काम करतो. जे सर्व आहेत ते सर्व त्या एकाचेच आहेत, त्या एकापासूनच झालेले आहेत. ही दृष्टी आहे. ही दृष्टी ज्याला प्राप्त झाली त्याला सर्व हे सर्व न राहता परमात्मा म्हणून तो सर्वांना ओळखतो. आणि तत एवच विस्तारम, या एकातूनच सर्व विस्तार झालेला आहे. मूळ एक असताना परमात्मा असताना मग हे एवढं सगळं विचित्र, इतके विविध स्वभाव झाले कसे? कोणाचं किती प्रेमळ, कोणाचं बोलणं किती गोड, कोणाचं बोलणं किती कठोर, कोणाचं पाहणं किती सुंदर, आणि कोणाचं पाहणं असं वाटतं की नजर पडायला नको. इतकं विविधांगी असं विश्व एकातूनच झालेलं आहे अशा प्रकारची दृष्टी जर कोणाला एकाला प्राप्त झाली, अथवा हे विविध विश्व हे एकाचाच भाग आहे अशी दृष्टी प्राप्त झाली। सर्व पृथक पृथक अशा भूतमात्रांमध्ये एकत्वानी जो सर्वांना पाहतो, पाहणारा आपल्या स्वतःला तटस्थ राखून सर्वांबाबत पाहू शकत नाही, त्या सर्वांमध्ये तोही आल्यामुळे तो आपल्या सकट सर्व भूतमात्रांना एका परमात्म्यामध्ये पाहतो आणि एका परमात्म्यापासून आपल्या सकट सर्व भूतमात्रांचा विस्तार झालेला आहे असंही तो पाहतो। अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम इमं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत। तुला वेगळं वेगळं किती सांगणार, 10व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात माझ्या एका अंशाने हे सर्व जगत भरून राहिलेलं आहे, अवस्थित आहे। आणि मग त्याच्यातले जे भावनात्मक बदल आहेत, भावनात्मक भिन्नता आहे, तीही भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये सांगितली। बुद्धी ही ज्ञानम असंमोहः क्षमा सत्यम दमः क्षमः। कुठून आले हे एवढे सगळे भाव? जर एक निर्गुण अव्यक्त निराकार असं तत्व होतं तर बुद्धी आली कुठून, ज्ञान आलं कुठून, संमोह आला कुठून आणि असंमोह देखील कुठून आला? क्षमा ही काय गोष्ट आहे, सत्य ही काय गोष्ट आहे जर तो एकच सत्य असेल तर, आणि कशाचं दमन, कशापासून दमन करायचं, कशाचं शमन, कोणत्या वृत्तींचं शमन करायचं, वृत्ती निर्माण कुठं होतात, वेगळ्या होतात, त्या होतात जर तर त्या कोणकोणत्या होतात, एका परमात्म्यापासून, त्याचंही वर्णन भगवंत करतात। किती विविधांगी, एका मनाचे भाव देखील, सुखम दुःखम भवो भावो भयमच्या भयमेवच, भय अभय सुख दुःख भव अस्तित्व अथवा अस्तित्वहीनता, अहिंसा समता तुष्टी तपो दानम यशो अयशः, यश अपयश दान तप, भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक पृथक विधाः। हे सर्व पृथक पृथक भाव माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत, आहेत ते माझ्यापासून निर्माण झाले। तत एवच विस्तारम, माझ्या एकातूनच हा सर्व विस्तार झाला असं जो जाणतो, ब्रह्म संपत्यते तदा, तेव्हा तो ब्रह्माला प्राप्त होतो, त्याला ब्रह्म प्राप्त होतो। लाटा अनंत असल्या तरी पाणी एकच आहे, किरण अनेक असली तरी सूर्य एकच आहे, अनेक अवयव असली तरी देह एकच आहे, अनेक भूतमात्र असली तरी आत्मा एकच आहे, अशा प्रकारचा सिद्धांत जाणणारा हा जर जाणेल तर त्या जाणणाऱ्याला, म्हणजे आपल्या स्वतःला जे जाणलेलं आहे त्याच्यापासून वेगळा काढू शकत नाही, तो ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतो। एरवी तैची अर्जुना होई जे ब्रह्म संपन्ना, जई या भूताकृती भिन्ना दिसती एकी। तेच ब्रह्म संपन्न होतात, ब्रह्माला प्राप्त होतात, जई या भूताकृती भिन्ना दिसती एकी। भिन्न भिन्न अशा या भूतमात्रांच्या आकृती एकाच ब्रह्मापासून झालेल्या आहेत असं जेव्हा पाहिलं जातं, अशी दृष्टी जेव्हा मिळते तेव्हा तो ब्रह्म संपन्न होतो। लहरी जैसी या जळी, पाणी आणि पाण्याच्या लाटा, लहरी जैसी या जळी, परमाणु कणिका स्थळी। ज्ञानेश्वर महाराज उपमा द्यायला लागले की एका पाठोपाठ त्यांना काही वाण नाही, अनेक तरंग जसे एकाच जळाचे असतात, परमाणु कणिका स्थळी, एका स्थळावर अनेक परमाणु उठत असतात, स्थळ मात्र एकच असतं. रश्मीकर मंडळी सूर्याच्या जेवी आणि सूर्याची किरण जरी अनेक असली तरी देखील सूर्य मात्र जसा एकच असतो. ना तरी देही अवेव मनी आघवेची भाव विस्फुल्लिंग सावेव वन्ही एकी. अनेक अवयव असले तरी देह जसा एक असतो. अनेक भाव मनामध्ये असले तरी मन जसं एकच असतं. एकाच मनामध्ये ते येतात. विस्फुल्लिंग सावेव वन्ही एकी. एकाच अग्नीच्या ठिकाणी कितीतरी ठिणग्या निर्माण होतात. मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जया तयाकडे ज्या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी. संतांच्या ठिकाणी तर दिसेलच दिसेल, संतांच्या ठिकाणी परमात्माच दिसेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपणाची उंची इतकी मोठी केली, भगवंतांनी तसंच ठेवलेलं आहे ते. तो ज्या ज्या ठिकाणी पाही तो जेऊ ती वासू पाहे तेऊ ती सुखाची सृष्टी होईल. तो म्हणे तेथे राहे महाबोधू. तशाच प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो ज्याच्या ज्याच्याकडे म्हणून पाहिल मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे. त्या त्या ठिकाणी तो ब्रह्मच पाहिल. पाहण्याची जी क्रिया असते त्या क्रियेमध्ये जो पाहणारा असतो त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे की अज्ञान आहे, बोध आहे की अबोध आहे, त्यावरून पाहणाऱ्या वस्तूचं ज्ञान त्याला कसं होतं हे समजतं. जर पाहणारा आपण देह या भावनेने पाहत असेल तर त्याला जगतामध्ये सर्वत्र भिन्न भिन्न अशा वस्तू व्यक्ती प्रकृती दिसतील. आणि पाहणारा जर आपण ब्रह्मस्वरूप आहोत आत्मरूप आहोत अशा बोधामध्ये असेल तर त्याला पाहण्याचं ज्ञान ब्रह्माचीच बुजावणी करून देतं. शास्त्र असं सांगतं की एखाद्या पदार्थाचं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला साभास अंतःकरण वृत्ती. अंतःकरण वृत्ती आहे, साभास आहे म्हणजे चैतन्याने प्रभावित झालेली अशी आहे. ती साभास अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, त्या पदार्थाला व्यापते आणि परत अंतःकरणामध्ये येते. म्हणून डोळ्यांनी पाहिल्यानंतर अंतःकरण वृत्ती त्या पदार्थाला व्यापते आणि जेव्हा आपल्या ठिकाणी परत येते तेव्हा आपल्याला त्या पदार्थाचं ज्ञान होतं. ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा घोडा आहे, ही गाय आहे, हे झाड आहे, हा पर्वत आहे, ही नदी आहे, हे शेत आहे. हे ज्ञान अंतःकरणामध्ये होतं. अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, त्या पदार्थाला वस्तूला व्यापते आणि परत येते तेव्हा समजतं की सोनं आहे, दगड आहे, माती आहे. ती वृत्ती परत आल्यानंतर त्या ठिकाणी जर मूढता असेल तर कसलंच विशेष ज्ञान होत नाही. जसा भ्रमिष्ठ मनुष्य त्याला कोणतंच ज्ञान होत नाही. भ्रमिष्ठ म्हणजे आपल्या तुलनेने आपण सगळे त्याच्या तुलनेने आपल्याला जितपत ज्ञान होतं तितपत देखील ज्याला होत नाही त्याला आपण भ्रमिष्ठ म्हणू. अशा माणसाला आपल्याला होतं तेवढं देखील ज्ञान होत नाही. शास्त्र असं म्हणतं की आपल्याला जे ज्ञान होतं एखाद्या वस्तूचं ते देखील यथार्थत्वाने होत नाही. आपल्याला वेगळाच पदार्थ दिसतो जगत या नावाचा. याचं कारण पाहणाऱ्याच्या ठिकाणी असणारं अज्ञान. पाहणाऱ्याच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं आपल्याला एक वस्तू असताना दुसरीच दिसते. जसं दोरीवर सर्पाचा आभास होतो तशा प्रकारे विवर्त असं ज्याला म्हणतात एका वस्तूवर दुसरीच वस्तू दिसणं. संधी प्रकाश पाहिजे. त्या संधी प्रकाशामध्ये वस्तूवर नीट उजेड पडलेला नसला पाहिजे त्यामुळे दृष्टीला भ्रम निर्माण झालेला असला पाहिजे. खरंच दोरीवर साप दिसतो अथवा साप हा दोरीसारखा दिसतो. मी जात असे ध्यानाला जात असे बारामतीला होतो, अकरावी किंवा कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असं असताना मी आणि माझा एक मित्र आम्ही नियमित कॅनॉलच्या कडेनी एक वॉटर सप्लायचा टँक तिथं होता त्या तलावाच्या शेजारी ध्यानाला जाऊन बसायचो. पावसाळ्याचे दिवस होते, गवत उगवलेलं होतं त्या वाटेवर कॅनॉलच्या बाजूनी आम्ही जायचो लांब गावाबाहेर. तर जाताना संध्याकाळच्या वेळेला असं काहीतरी पडलेलं होतं, आम्ही जाता जाता थबकलो, अशा भावनेने थबकलो की साप आहे की काय. पण नीट पाहिलं तर लक्षात आलं की साप नाहीये, दोरी आहे. पण तरी देखील साप आहे असंही वाटलं, जे दोरी आहे असं वाटलं तरी तिथून पुढं जायला नको वाटत होत. शेवटी आम्ही थोडे बाजूनी असं त्या वस्तूच्या भोवती फिरलो, तरी देखील कळलं नाही साप आहे की दोरी आहे. कळत नव्हतं, दोरी आहे असं वाटत होत, साप आहे असं वाटत होत. शेवटी आता त्याला एक वेढा मारला तसंच पुढे जायला हरकत काहीच नव्हती, पण ती उत्सुकता स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे तिथंच आम्ही घोटाळलो. माझ्याबरोबर माझा मित्र होता अरविंद डोईफोडे म्हणून, तर तो मला म्हणाला की काही होत नाही, मला तो मक्या म्हणायचा, मक्या उचल काही होत नाही. आणि मी पुढे गेलो तर त्याने अशी एवढी उडी मारली गुडघ्यापर्यंत अशी, आणि तो पाणसाप होता विरुळा म्हणतात, आणि तो कॅनॉलमध्ये पळून गेला. साप आहे की दोरी आहे हे संधी प्रकाश जर असेल तर कळत नाही. अशा प्रकारे जर पाहणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये भ्रम असेल तर यथार्थ ज्ञान होत नाही. आणि पाहणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये जर अबोध असेल तर विश्वाकडे तो अबोधाने पाहतो, कारण अंतःकरण वृत्ती अबोधाचाच निर्वाळा देते. मग तो रूपाकडे आकर्षित होतो, शब्दाकडे आकर्षित होतो, स्पर्शाकडे आकर्षित होतो, गंधाकडे आकर्षित होतो, त्याची इंद्रिय काम करायला लागतात. आपण देह या भावनेनी तो आपण जणू भोगता आहोत अशा प्रकारे वागायला लागतो. आणि जर त्याच्या अंतःकरणामध्ये पाहणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये जर बोध असेल तर मेहर बाबांना उपासनी महाराज म्हणाले की मेहर आता तू लग्नाचं वय झालं, तुझं लग्न कर. तो म्हणाला कोणाशी करू, जिथं मी पाहिल तिथं मला असं वाटतं की परमात्माच आहे, लग्न करायला दुसरं कोणीतरी पाहिजे, मी लग्न करू शकत नाही. पाहणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये जर बोध असेल आणि त्या बोधानेच पक्केपणाने पाहण्याची सवय त्याला जडलेली असेल तर त्याचं पाहणं वेगळं असतं. म्हणून ज्ञाता या विश्वाकडे ज्या बोधाने पाहतो ते, आणि अज्ञानी या विश्वाकडे ज्या बोधाने पाहतो ते, याच्यामध्ये फरक आहे. याचं कारण अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा फरक. जसं सोनाराची ज्ञानदृष्टी असते त्यामुळं तुम्ही सोन्याचा दत्ताची सोन्याची मूर्ती आणि भोवती सोन्याची चार कुत्री छोटी छोटी, आणि तुम्ही जर म्हणालात की ही जी दत्ताची मूर्ती आहे ही दत्ताची मूर्ती 12,090 आजचा भाव आहे, तुम्हाला सांगतो बरं का, 11,090 या भावानी तुम्ही दत्त घ्या, खरेदी करा, कारण तो दत्त आहे. आणि जी कुत्री आहेत ती काय कुत्री आहेत असं असल्यामुळं त्याचा भाव तेवढा एक 9,000 रुपये करा. तर सोनार म्हणेल की तुझ्या दृष्टीने ही कुत्री आणि दत्त जरी असले तरी माझ्या दृष्टीने निखिळ सोना आहे. जर पाहणाऱ्याची दृष्टी ज्ञान दृष्टी असेल तर फरक पडतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. आणि मग त्या दृष्टीने अपार सुख त्याच्या दृष्टीला प्राप्त होतं. ते अपार सुख की जे सुख ध्यानेन आत्मनी पश्यंती केचित आत्मानम आत्मना अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. जे साधने एकांतात मिळवलेलं आहे ते आता त्याच्यापासून दूर जात नाही. तो पाहत असला तरी देखील ब्रह्म संपद्यते तदा तो ब्रह्मच पाहतो, ब्रह्म होऊन राहतो आणि ब्रह्म पाहतो. येतुले मी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठावो प्रतीती पथा माझी जाहली. आता एवढं सांगितल्यानंतर तुला अर्जुना प्रकृती पुरुष व्यवस्था हा प्रकृती आणि पुरुष विचार व्यवस्था ठाये ठावो जशी आहे तशी प्रतीती पथा माझी जाहली. जशी आहे तशी तुला अनुभवाला आली काय. बरं झालं ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी अर्जुनाला मध्ये घेऊन लिहिली. आपल्याला जर विचारलं असतं आता एवढं सांगितल्यानंतर मग तुम्हाला प्रकृती पुरुष व्यवस्था प्रतीती पथाला आली का, आपल्याला उत्तर देऊन मग पुढचं ऐकायला लागलं असतं ना ज्ञानेश्वर महाराजांचं. अमृत जैसे ये चुळा का निधान देखी जे डोळा तेतुला जिव्हाळा मानावा हा. तहान लागली म्हणून तोंडात जे घातलं ते अमृत असावं किंवा डोळ्यांनी पाहिलं तर निधानच एकदम दृष्टीपथाला पडावं. आता या पुनर्शितच्या जमान्यामध्ये जेव्हा भिंती 6 इंची आणि दोन्हीकडून प्लॅस्टरचा थर दिल्यानंतर 8 इंची झालेले आहेत तेव्हा भिंतीत सोनं वगैरे सापडण्याची शक्यता आता संपलेली आहे. पूर्वी ते सगळं कुठेतरी घरात तळघरात भिंतीत लपवलेलं असेल म्हणून काय जंगजंग पछाडायचे, त्याच्याकरता म्हणून काय काय करायचे. आमच्या लहानपणापर्यंत तशा बातम्या असायच्या, त्याच्याकरता खून व्हायचे, करण्या व्हायच्या, काही ना काहीतरी बातम्या यायच्या. कारण ते निधान पाहिला तर मिळालं, काहीतरी खणावं मिळावं कुठंतरी. मोठे मोठे वाडे पुण्याचे जेव्हा हे पडले तेव्हा तेव्हाची अशी वर्णन आहे की ते वाडे पाडत असताना अवतीभोवती लोक जमत असत की या वाड्यात काही पुरून ठेवलेलं आहे का, भिंतीत काही आहे का. पण ते जसं मिळावं निधान देखी जे डोळा, कोणाला तरी खरंच असं निधान दृष्टीला पडावं. आमच्या नात्यातल्या एका मुलीला असं दृष्टीला पडलेलं होतं, निधान म्हणू अशीच गोष्ट. ते बिराडकर म्हणून राहत होते, मोठा वाडा होता जुन्या काळचा आणि त्या वाड्याचा काही भाग विकलेला होता, खूपच मोठ्या वाड्याचा. आणि तिथं जेवढा भाग विकला होता त्यांनी एक इंजिनियर तिथं काही बांधत होता. आणि ती सहज वरच्या मजल्यावर जुने वाडे असतात तशी ती माडी होती, तिथून ते पाडताना वगैरे लांब ते दिसत होतं. तर तिला असं लक्षात आलं की सारखे 1-2-4 मजूर एका ठिकाणी जात आहेत, जमत आहेत, सारखं काहीतरी पाहत आहेत. तिथे एक खूण काहीतरी तिने ठेवली आहे म्हणून तिने ते जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना असं सांगितलं की तिथं काहीतरी गडबड आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे तिथं काही ना काहीतरी करतायत, बघा तुम्ही. आणि असं सांगितल्यावर त्यांनी देखील त्वरेनी ते आणि त्यांची 2 मुलगे आलेले होते त्यांनी ते सगळं काढलं. तर खरंच त्यांना एक रोळी आणि त्या रोळीमध्ये सोन्याचे जुने दागिने मिळाले. अशी मोठी एक रोळी आणि त्याच्यात दागिने पुरलेले असे तिथं त्यांना मिळाले. त्यांनी तिला करून घेतली. त्यांना असं वाटलं की या मुलीच्या पायात मोठा गुण आहे, संपत्ती हिच्यामुळे आपल्याला मिळाली, खूप मोठं सोनं त्यांना मिळालं. ती मुलगी त्यांनी करून घेतली. तुमच्या माहिती करता सांगतो. पण असं निधान डोळ्यांनी दिसतं जर दिसलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अमृत जैसे चुळा का निधान देखी जे डोळा तेतुला जिव्हाळा मानावा हा. तशा प्रकारचा हा जिव्हाळा, जिव्हाळा म्हणजे काय, अगदी आत हृदयाच्या ठिकाणी आवडणारी अशी गोष्ट. आता जगाकडं पाहत असताना देखील केवढा जिव्हाळा, केवढं प्रेम, केवढी आपुलकी, केवढा आनंद त्याला होत असेल. जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, ब्रह्मभावानी सगळीकडे पाहायला तो लागला. जी जाहलीये प्रतीती घर बांधणे जे चित्ती, ते आताना सुभद्रापती यावरी. ज्ञानेश्वर महाराज भगवंतांच्या मुखातून अर्जुनाला विचारत आहेत की हे एवढं सांगितल्यानंतर प्रकृती पुरुष विचाराबद्दल तुला आता ती जशी आहे तशी अनुभवाला आली ना, असं विचारतायत. आणि लगेच पुढे ओवी लिहितायत की जी जाहलीये प्रतीती घर बांधणे जे चित्ती, जी काही प्रतीती तुला एवढ्या बोलण्यावरून आली असेल आणि त्यावरून तू आता ठाम निश्चय अंदाज काही बांधत असशील, घर बांधणे म्हणजे एक निश्चय तू तयार करशील प्रकृती पुरुष विचारासंबंधी, ते आता ना सुभद्रापती यावरी, तो मात्र एवढ्यात करू नकोस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी, एवढं ऐकूनच तू हा निश्चय करू नकोस. तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल, अजून एक दोन बोल सखोल तुझ्याशी बोलायचे आहेत. देई मनाते ओल मग ते घेई, मात्र तुझ्या मनामध्ये आस्था ठेव आणि मग हे बोल मी बोलेन ते स्वीकार. ज्ञानेश्वर महाराजांची सांगण्याची पद्धत बघा कशी आहे, एक प्रकारे उत्सुकता निर्माण करतायत भगवंतांच्या सांगण्याबद्दल. ही प्रतीती आता तुला आली ना असं विचारतायत. आणि ही प्रतीती अशी आहे की जसं आपण चूळ भरण्याकरता म्हणून काही तोंडात घ्यावं आणि अमृत निघावं, तशी ही गोष्ट झाली. सहज म्हणून पाहावं आणि तिथं निधान ठेवा सापडावा, तशी ही गोष्ट झाली. पण एवढ्यात तू ठाम निश्चय याचा करू नकोस, अजून एक दोन गोष्टी तुला सांगायच्या, त्यांच्याबद्दल त्या गोष्टी ऐकण्याबद्दल तू तुझ्या मनामध्ये जिव्हाळा ठेव, तू तुझ्या मनामध्ये आस्था ठेव. तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल, ते अर्थगर्भ असे अजून काही बोल काही विचार तुला सांगायचे आहेत. देई मनाते बोल, मन तुझ आस्थेने भरून जाऊले, मनामध्ये या विषयासंबंधी ओलावा आण. मग ते घेई, मग मी जे बोल सांगेन विचार सांगेन ते तू स्वीकार. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले. भगवंत असं म्हणाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. तेथे अवधानाचे चिकेले सर्वांग येरे. त्या वेळेला जो येरे म्हणजे दुसरा बसलेला अर्जुन होता, त्यांनी जणू अवधानाचं सर्वांग केलं. म्हणजे कान तर ऐकतायतच पण सगळी इंद्रिय जणू अवधान होऊन राहिली की आता हे काय बोलणार आहेत ते आता ऐकायचं, म्हणून पूर्णपणाने अवधान सर्वांगाने देऊन येरे अर्जुन ऐकायला लागला. आणि आता भगवंत या सगळ्या प्रकरणाचा उपसंहार पुढच्या तीन श्लोकांमध्ये करतील आणि मग हा अध्याय संपेल. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयम अव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते। हे जे आता इथून पुढे तीन श्लोक आहेत त्या श्लोकांमध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विचाराचा एकूण अपेक्षित परिणाम आणि प्रकृती पुरुष विवेकाचा एकूण अपेक्षित परिणाम असे आधीच्या पाच श्लोकांमध्ये आपण पाहिले, भगवंतांनी वेगळे वेगळे सांगितले। आता क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार आणि प्रकृती पुरुष विचार हे दोन्ही गोष्टी ऐकल्यानंतर परिणाम स्वरूप बोध कसा व्हायला पाहिजे ते भगवंत सांगायला लागले। अनादित्वात निर्गुणत्वात, स्वभावतः अनादि असल्यामुळं निर्गुण असल्यामुळं परमात्मा अयम अव्ययः, हा परमात्मा अव्यय असा असल्यामुळे शरीरस्थोपि कौन्तेय, शरीरामध्ये राहूनही शरीरस्थ असून देखील न करोति न लिप्यते, तो काहीही करत नाही आणि कोणत्याही कर्माचा लेप त्याला लागत नाही। अतिशय सुंदर असे या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप ओव्या लिहिल्या, जवळपास 20 ओव्या लिहिल्या। यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते, सर्वगत असणार असा आकाश, सूक्ष्म आणि सर्वगत असणारा आकाश ज्याप्रमाणे लिप्त होत नाही, सर्वत्रान सर्वत्र अवस्थितो सर्वत्रावस्थितो देहे, तसं देहात सर्वत्र असून देखील सर्व देहामध्ये आणि आपल्या देहामध्ये देखील समानत्व आहे, सर्वत्र जो असतो असा सर्वत्र अवस्थितो देहे तथा आत्मा नोपलिप्यते, आत्मा यत्किंचितही लेप पावत नाही आकाशाप्रमाणे। यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नम लोकमिमं रवी, ज्याप्रमाणे सूर्य एकटा सर्व लोकांना प्रकाश प्रकाशित करतो, क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्स्नम प्रकाशयति भारत, त्याप्रमाणे क्षेत्राला हा जो क्षेत्री आहे क्षेत्रज्ञ आहे तो प्रकाशित करतो। हे भगवंतांनी क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार आणि प्रकृती पुरुष विचार याचा सारांश मथित जसं लोणी काढून द्यावं तसं हे तीन महत्वाचे श्लोक सांगितले भगवान व्यासांनी, ते भगवंतांच्या कथनावरून रचले आणि मग या अध्यायाचा समारोप झाला। क्षेत्र क्षेत्रज्ञ योहो एवं अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर यांति ते परम, अतिशय सुरस अशी ही कथा, तत्वज्ञान आणि इतकं सुरस। आपल्याशी संबंधित आपल्याला उत्सुकता लावणार जे प्राप्त झालं असताना सगळं प्राप्त झालं असं वाटावं, नुसधीची शांती कथा, केवळ शांती कथा, दुसरं कोणताही रस या भगवद्गीतेमध्ये नाही। येई जे वाक पथा जे शृंगाराचाही माथा पाय ठेवी, शृंगार रस हा सर्वात विलक्षण रस असा समजला गेला, त्या शृंगाराच्या डोक्यावर देखील पाय ठेवून ही शांती कथा शांत अद्भुत असा हा रस कसं काम करतो ते या भगवद्गीतेमध्ये लक्षात येतं। हे विलक्षण असे तीन श्लोक आणि समारोप आता लवकरच आपला जवळ येईल, 1-2 महिन्यात हा अध्याय संपेल। मोठं भाग्य आहे आपलं की आपण एका पाठोपाठ एक श्लोकांद्वारे भगवंतांचं मनोगत अर्जुनाशी केलेलं आणि निमित्त करोनी पार्था ते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय अशा रीतीने आपल्याकरता देखील ते आपल्या कानावर पडत आहे, आपण ते ऐकतो आहोत, त्याच्या संबंधी विचार करतो आहोत, तसं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो आहोत, आपण कमी असू नये. आपल्याला आपल्या कमीपणाची भावना जाणीव जरूर असेल, पण आपल्याला याची रुची आहे, आपल्याला हे जाणून घेण्याची इच्छा आहे, आणि एवढं भगवंतांना पुरेसं आहे. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. जीतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम भद्रम कर्णे शृणयाम देवा भद्रम पश्येमाक्षिभिर्यजत्रा स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.